सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि दुसरा योगा दिवस आपण साजरा करतो आहोत आणि याच दिनाचं औचित्य साधून आज आपल्या सोबत बोलण्यासाठी एक कडक आणि हँडसम पर्सनॅलिटी आहे. बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत ते, आयुर्वेद वाचस्पती म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे. डॉक्टर सचिन जाधव फ्रॉम सुखायू हॉस्पिटल. सर, खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग नंबर 1 मध्ये.
थँक्यू व्हेरी मच रुद्र, थँक्यू.
लोकांना खरंच सांगायला आवडेल की माझ्या शारीरिक सगळ्या व्याधी आधी मी तुमच्याकडे घेऊन येतो.
व्याधी आधी माझ्याकडे घेऊन,
आधी तुमच्याकडे घेऊन येतो. आणि आयुर्वेद म्हटलं की योगा, योगासन, योगाभ्यास, प्राणायाम या सगळ्याला खूप जास्त प्राधान्य, महत्व आयुर्वेदात सुद्धा दिलंय डॉक्टर.
खरंय रुद्र, खरं सांगायला गेलं तर मुळातच आयुर्वेद आणि योग या दोघांची उत्पत्ती ही मुळात निसर्गातून किंवा नैसर्गिक आपले जे सिद्धांत आहेत त्याच्यामधूनच झालेली आहेत. आणि अनादी आणि अनंत अशा प्रकारे याचं वर्णन आपल्याला आयुर्वेदामध्ये मिळतं, तसंच योगामध्ये हे मिळतं. म्हणजे थोडक्यात अगदी जेव्हापासून निसर्ग सुरू झाला तेव्हापासूनच या दोन्ही शास्त्रांची उत्पत्ती झाली. आणि जर अगदी लिखित स्वरूपात म्हणालास तर अगदी इसवी सन पूर्व 2500 आचार्य चरक सुश्रुत यांनी हे सगळं आपल्याकडे ग्रंथोक्त स्वरूपात हे आणलं. आणि महर्षी पतंजलींनी देखील इसवी सन पूर्व साधारण 250 वर्षापूर्वी योगसूत्र नावाच्या ग्रंथाच्या स्वरूपात यांनी हे आपल्या समोर हे सादर करण्याला सुरुवात केली. पण जर दोन्ही शास्त्रांचा अरे तू उद्देश बघशील ना, तर हाच आहे की स्वस्थ माणसाला स्वस्थ कसं ठेवता येईल. म्हणजे आजारी पडल्यानंतर माणसाची ट्रीटमेंट करण्यापेक्षा जर जो माणूस आजारीच पडू नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्यासाठी मुळात हा आयुर्वेद आणि योगशास्त्र हे तयार झालेले आहे.
बरोबर.
आणि जर अगदी संस्कृत श्लोकातच म्हणायचं तर आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम असं आयुर्वेदाचं प्रयोजनच आहे.
म्हणजे
मूळ उद्देशाचं आहे स्वस्थ माणसाला स्वस्थ ठेवणे आणि जरी सुद्धा जर आजारी पडला तर ट्रीटमेंट करणे. जर माझा मग स्वस्थ म्हणायचं कोणाला, तर स्वस्थ म्हणायचं कोणाला तर समदोष हा समाग्निश्य समधातू मलक्रिय हा प्रसन्न आत्मेंद्रियार्थ मना स्वस्थम इति अभिधीयते असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचं आत्मा मन इंद्रिय हे प्रसन्न आहेत त्याला आपण स्वस्थ म्हणावं असं म्हटलेलं आहे. पण आता आत्मा मन हे आपण कुठे बघितलेत काही आपल्याला, ते फक्त अनुभवता येतात आणि त्याची प्रसन्नता देखील आपल्याला अनुभवता येते. तर या दृष्टीने मुळात स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण याचा आपल्याला संकल्पना आपल्याला समजते.
ग्रेट यार नाशिक, या सगळ्या प्रचंड व्हॅल्युएबल गोष्टी आहेत, यांचा समावेश आपल्या आयुष्यात होणं गरजेचं आहे आणि एका योग्य पद्धतीनं समावेश होणं गरजेचं आहे. थोडस वेळात डॉक्टरांकडून अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.